श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 19वी ओवी घेऊन झाली. सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीन पणे वी न जाणीजे त्रिपुटी हे. सुताचा गुंडा, गुंडाळा किंवा गुंडा जो असतो, त्या सुताच्या त्या रीळ ज्याला म्हणतो, रीळसुद्धा एका त्या जाड्या कागदावरती गोल केलेला असतो, तोसुद्धा नाही, तर मधात काही नसता पिंडा ज्याला म्हणतात, पिंडा, सुताचा पिंडा, गुंज म्हणजे सुताचा पिंडा, ज्याला मधात काहीच नसतं, ते सुतावरच गुंडलेलं असतं पूर्ण. आतही सूत बाहेरही सूत, त्याप्रमाणे ही जी त्रिपुटी आहे, दृश्य दर्शन आणि दृष्टा, ही त्रिपुटी जेव्हा पहिल्यांदा त्या दृष्ट्यामध्ये येते आणि तो दृष्टाही मग परमात्म्यासापेक्ष नाहीसा होतो किंवा परमात्म्यामध्ये विलीन होतो किंवा समर्पित होतो, मग त्या दृष्ट्याचंही असं वेगळं अस्तित्व उरत नाही. त्या अवस्थेमध्ये तेवी तीनपणाची जाणी जी त्रिपुटी आहे, ही तीनपणाची त्रिपुटी ही कुठेच उरत नाही. अशा अर्थाचा अभिप्राय स्पष्ट करणारी 19वी ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला स्पष्ट करून सांगितली. आज 20व्या ओवीबद्दल आपण विचार करणार आहोत आणि 20व्या ओवीवरचं निरूपण आणि तत्संबंधी विश्लेषण आज सुरू करतोय. सुरू करूयाचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. विसावी ओवी अशी आहे. नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पणा मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. नुसधे मुख जैसे, नुसधे म्हणजे नुसतेच, देखी जतसे दर्पण मिसे, दर्पणाचा एक्सक्यूज करून ते स्वतःलाच पाहत असते. वायाची देखणे ऐसे गमो लागे म्हणजे आपलेच द्वैत भावना रहित असलेले नुसते तोंड, आपलेच तोंड आरशाच्या निमित्ताने आपण पाहत असतो. आरशात दिसते ते आपलेच तोंड असते, पण विचार केला तर आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाचा काहीच उपयोग नसते. वायाची देखणे ऐसे गमो लागे, कारण ते वायाच आहे किंवा व्यर्थ आहे असे वाटू लागते, कारण प्रतिबिंबाच्या रूपाने दिसणारा वेगळा माणूस आपल्यासारखाच तो अस्तित्वातच नसतो. म्हणून जे तोंड आपल्याला आरशात दिसते, खऱ्या अर्थाने त्याला काही अस्तित्वच नाही, आपण नुसतंच त्याला पाहून शृंगार करत बसतो, पण खऱ्या अर्थाने त्याला फिजिकली त्याला काही अस्तित्व नाही. आणि त्याचा उपयोग आपल्या तोंडाच्या सापेक्ष उपयोग काही नाही, फिजिकली तर अस्तित्व आहे कारण त्याला पाहूनच आपण शृंगार करत असतो. तर आरशामध्ये आपण आपले तोंड पाहत असताना तिथे दृष्टा कोण, पाहणारा कोण, दृश्य कोण, तर दृष्टा मीच, पाहणारा मीच, दृश्य झालं ते माझंच मुख, माझंच तोंड, दर्शन कोणते तर माझ्याच मुखाचे रूप. म्हणजे दृष्टा, दृश्य आणि दर्शन, मी, माझे, मला, असंच येते ना उत्तर. मी दृष्टा, माझे तोंड आणि कोण कोणाला पाहते, मीच मला पाहतोय, तर तिन्ही ठिकाणी मी 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 आलो ना, त्या तिन्ही ठिकाणी मी 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 आल्यामुळे मीच उरलो. त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये दृष्टा कोण तर आत्मा, दृश्य म्हणजे हे सर्व जग आणि दर्शन कोणाचे तर या जगाचे. जग कसं आहे, रंग रूप नाम जाती वर्ण भेद आकार प्रकार या सर्वांनी विभक्त आहे. म्हटलं तर हे सगळं वेगवेगळं आहे, देहदृष्टीने पाहिलं तर, आणि आत्मदृष्टीने पाहिलं तर हा सर्व एक आत्माच आहे. म्हणजे हा एकच आत्मा सर्व व्याप्त आहे ही संवित्ती झाली. जो दृष्ट आहे तोच दृश्यही आहे आणि त्याचेच दर्शन या जगताच्या स्वरूपात होत असते. मागील 2 दिवसापासून आपण 19व्या 19व्या ओवीच्या माध्यमातून हेच निरूपण ऐकत आलेलो आहोत. आता ज्यांना आत्मज्ञान नसेल, अज्ञानी शब्द मी वापरत नाही, पण ज्यांना आत्मज्ञान नसेल किंवा जे जास्त देह तादात्म्यावर असतात किंवा जे जास्त देहभावात असतात अशा माणसांना हे पटत नाही आणि हे कळतही नाही. पण जे आत्मतादात्म्यावर आत्मज्ञानी असतील किंवा आध्यात्मिक मार्गावर चालण्याची ज्यांची तयारी असेल, काही प्रगती झाली असेल, अशा लोकांना हे पटते. कारण दृष्टा हा माझा आत्मा, जेव्हा तो इतरांना आत्मा म्हणून पाहतो तर सर्व ठिकाणी त्याला आत्मेच आत्मे दिसतात. कुठे गाय, कुठे माणूस, कुठे डुक्कर, कुठे बकरी, कुठे मोर, कुठे झाड असं दिसत नाही. सर्वांच्या अंतर्यामी हा बाह्यातकारी फरक असला तरी अंतर्यामी एक आत्माच आहे. अशी अनुभूती हळूहळू एकादमात होत नाही, एका क्षणात होत नाही, बटन सुरू केली बंद केली असं नाही. हळूहळू नित्यप्रत त्याचा अनुभव जसा जसा दांडगा होतो, प्रगाढ होतो, तशी तशी त्याला ती अनुभूती होत जाते आणि हे पटते आणि नंतर हे कळायला लागते आणि नंतर वळायला लागते. पटणे, कळणे, वळणे असा प्रकार असतो. आता समजा आरसा दूर केला तर तो माणूस तिथून निघून गेला का? आरशासमोर जी बाई किंवा माणूस आपलं तोंड पाहत होतं की आपला चेहरा पाहत होतं तर तो तर तिथेच उभा आहे ना. आरसा फक्त काढून देण्यात आला म्हणून बिंब लोप पावलेलं नाही, प्रतिबिंब तिथून वेगळं झालं कारण आरसा वेगळा झाला. तर आरसा काढून घेतला तर दृष्टा आणि दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी तिथे मावळली. उरला तो मीच माझ्या ठिकाणी उरतो. प्रतिबिंब आता कुठे गेले? आरसा काढून घेतला, आता प्रतिबिंब ते बिंबाच्या ठिकाणी झालं, बरं का? आरशात दिसणारं तोंड ते गायब झालं म्हणा किंवा ते या तोंडाच्या ठिकाणी झालं, ते बिंबाच्या ठिकाणी झालं. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणीच परमात्म्याचे स्वरूप अवस्थित असते आणि याला सस्वरूप म्हणतात किंवा सुस्वरूप म्हणतात. सस्वरूपी राहे दंग म्हणजे हेच आहे. आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी लीन झाला की तो सस्वरूपाप्रत येतो, आपणच आपल्या ठिकाणी उरतो. 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आली होती. आरसियाचे आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी दृष्टे. आरशामध्ये तोंड पाहायच्या आधी त्या माणसाला तोंड नव्हतं का? ते तोंड होतच. देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी दृष्टे. आरसा पुढे येण्याच्या आधी असलेले आपले जे तोंड हे तोंड पाहणारे म्हणजे बिंब हे पाहणारे तेच प्रतिबिंब स्वरूपाने आपल्याला पाहते. या चेहऱ्यावर स्थित डोळे पूर्ण शरीराचं प्रतिबिंब पाहते, नाही का? आणि त्या प्रतिबिंबाला पण डोळे आहेत. आता ते बिंबाला पाहू शकते का? तर ते पाहू शकत नाही. इथे प्रोसेस वन वे आहे, टू वे नाही आहे. इथे प्रोसेस वन वे आहे, टू वे नाही आहे. पण जे आत्मस्वरूप चित्ताच्या माध्यमातून दृश्य पाहते तर ते दृश्य त्याच्यामध्ये सुद्धा आत्मज्ञानी कोणी असेल तर तो त्याच ज्ञानचक्षुनी या दृष्ट्याला पण पाहू शकतो. तो सुद्धा दृष्टा होऊन या दृष्ट्याला दृश्य करू शकतो. ही शक्यता त्यात आहे. पण या आपल्या भौतिक आरशामध्ये जे प्रतिबिंब आपल्याला दिसते त्यात ही शक्यता नाही आहे. थोडा गहन आणि खोलवरचा विचार आहे, पण तुम्ही चिंतन करून पाहाल, ही फॅक्ट आहे. आपण या डोळ्यांनी आपलं प्रतिबिंब तर पाहू शकतो, पण ते जे प्रतिबिंब आहे त्यात काही जीव नाही आहे. तर ते प्रतिबिंब याला काही पाहू शकत नाही, त्या बिंबाला. ते पाहू शकत नाही म्हणून त्यांना प्रतिबिंब असं ठेवलेलं आहे आपण. ती आपली व्याख्या आहे. पण दृष्टा दृश्य ही आध्यात्मिक व्याख्या आहे. दृष्टा, दृष्टाचे डोळे कोणते हो? असं म्हणतात की आत्म्याचे डोळे चित्त आहे. चित्त हा आत्म्याचा डोळा आहे. तर सर्व ठिकाणी तो परमात्मा व्याप्त आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला चित्त शुद्धी करावी लागते. जसं सकाळी आपण दररोज डोळे धुतो जेणेकरून ते डोळे दिवसभर व्यवस्थित काम करू शकतील. या शरीराला मिळालेले डोळे ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यांनी दिवसभर व्यवस्थित काम करावं म्हणून धुळीचे पडळ धुवून काढतो, डोळ्यातील चिपड स्वच्छ करतो. डोळ्यांना काही आजार असेल तर आपण आय ड्रॉप टाकतो. डोळ्यामधलं एक्वस ह्युमर संपलं असेल तर काहीतरी ट्रीटमेंट घेतो, नाही का? मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो जेणेकरून आपल्याला स्पष्ट दिसावं. तर या डोळ्यांची आपण स्वच्छता ठेवतो, निगा राखतो. चित्त हे आत्म्याचे डोळे आहेत, त्याची पण आपल्याला निगा राखायला लागेल. आता चित्त शुद्धी करायला लागेल. याच्यासाठी आपण एक दिवस वेगळा भाग घेऊया. चित्त शुद्धी कशी होईल, कशाप्रकारे आपण आपल्या चित्ताला शुद्ध करून ठेवू शकतो, आता येणाऱ्या काळामध्ये आपण वर्कशॉपसुद्धा घ्यायचे ठरवलेले आहेत. ज्ञानेश्वरीवरील वर्कशॉप्स 3-3 दिवसाचे, कधी कुठे 5 दिवसाचे, कधी 3 दिवसाचे असे घेऊया. त्या ठिकाणीसुद्धा या विषयांवर चर्चा करता येतील, कारण ते वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी काय करता येतील याच्याबद्दल विचार केला जाईल. तर प्रॅक्टिकल गोष्ट ही पण एक आहे, चित्ताची शुद्धी कशी करायची. चित्त पवित्र असेल, शुद्ध असेल, निष्पाप असेल, दूषित नसेल, तरच आपल्याला सर्व ठिकाणी आत्म्याला पाहण्याचा भाव जागृत करता येतो. नाहीतर दृष्टा दृश्य दर्शन हे एकत्र येण्याऐवजी याच्यानीच आणखीन वेगळी फाकायची, निराळेपणा परिच्छिन्नपणा यातूनच उद्भवायचा, फायदा होण्याऐवजी नुकसान व्हायचं. म्हणून चित्ताला शुद्ध करणे आवश्यक आहे. आरसी याचेनी आधी जैसे देखतेची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मिळवी दृष्टे. आरसापुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पाहणारे असून बिंब तेच प्रतिबिंब रूपाने आपल्याला पाहत असते, ते काही वेगळं नसते. अगदी त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने दृष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. म्हणजे दर्शनाने, दर्शनाची जी क्रिया आहे, पाहण्याची जी क्रिया आहे, दी प्रोसेस जी पाहण्याची क्रिया घटित होत असते, ती क्रिया त्याच्यामध्ये काहीतरी मीडियम असतो ना. आपण फिजिकल पाहण्यामध्ये मीडियम काय आहे? हवा आहे. मग काय, हवा नसेल तर आपण एकमेकाला पाहू शकत नाही का? तरी पाहू शकतो. व्हॅक्युम जर असेल, पोकळी जर असेल, व्हॅक्युम असेल तरीसुद्धा आपण पाहू शकतो. तर तिथे व्हॅक्युम हा मीडियम झाला, हवा असेल तर हवा मीडियम झाला. पाण्याच्या आतमधून एकमेकांना पाहत असू तर पाणी हा मीडियम झाला. तर मीडियमसुद्धा तिथे आहे सायंटिफिकली. तर दर्शन आणि द्रष्टा, द्रष्टा आणि दृश्य हे एक होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक मीडियम आहे. दर्शनाची जी जर प्रोसेस आहे, मीडियम इथे काय आहे? इथला मीडियम तो आत्मप्रकाश आहे, ज्ञान प्रकाश आहे. तो ज्ञान, तैसे ज्ञान प्रकाशे पाहिल तै मोहांधकारू जाईल, जै श्री गुरु कृपा होईल पार्थागा. अशी सुंदर ओवी 4th अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीची आहे. ते ज्ञान प्रकाशे पाहिल, या ज्ञानाचा प्रकाश जेव्हा पाहिल, तो मीडियम ज्ञानाचा प्रकाश होईल, तेव्हा तो मोहाचा अंधकार निरसन पावेल. तै मोहांधकारू, मोहाचा अंधकार नाहीसा होईल. मोहाचा अंधकार नाहीसा होईल, त्या ठिकाणी ज्ञान प्रकाश येईल, तर तो ज्ञान प्रकाश मीडियम होईल. जसं आपल्या पाहण्यामध्ये, भौतिक पाहण्यामध्ये एअर, वॉटर किंवा व्हॅक्युम हे सगळे मीडियम्स आहेत, सॉलिड जर काहीतरी असेल तर पाहू शकतो का? या खोलीमध्ये मी आहे ना, त्या खोलीमध्ये माझी बायको आहे, मधात भिंत आहे, तर मी पाहू शकेल का? नाही, कारण तिथे सॉलिड मीडियम आहे. सॉलिड मीडियमला आपण क्रॉस करून पाहू शकत नाही. पण या चित्प्रकाशाला, या आत्म्याच्या प्रकाशाला, या संवित्तीला, या ज्ञान प्रकाशाला कोणताच मीडियम थांबवू शकत नाही. कारण हा मीडियम इतका सशक्त आहे, चित्त इतकं सशक्त होऊन जातं की हा मीडियम त्याच्यासाठी काम करतं. मग कोणी कोणत्याही खोलीत असू द्या ना, का सर्वत्र सर्व ठिकाणी ते पाहू शकतं. म्हणजे फिजिकल पाहण्यासारखं नाही म्हणत आहे मी, बरं का? चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. हे चित्तशुद्धीने पाहण्याची जी प्रक्रिया आहे ते ज्ञान प्रकाशामुळे घटित होत असते, आणि म्हणून सर्वत्र आपल्याला त्या आत्म्याची अनुभूती, आपल्याला सर्वत्र तो एक आत्माच भरलेला आहे हे आपल्याला अनुभव करता येतं. त्याच्या दर्शनाने दृष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. आणखीन एक सुंदर ओवी 18व्या अध्यायामध्ये ग्रंथ संपताना, ज्ञानेश्वरी संपायच्या आधी सुंदर आली होती. दृश्य जाऊनिया दृष्टी दृष्ट्यासीच जाई भेटे, तै एकले पणे न घटे दृष्टे पणही. हे आणखीन सुंदर एक्सप्लेनेशन आहे. दृश्य जाऊन या दृष्टे, दृश्य जाऊन दृष्टे, दृष्ट्यासीच जय भेटे. जेव्हा दृश्य जाऊन, दृश्य कल्पनेचा निराश होऊन, ही जगत कल्पना या कल्पनेचा निराश होऊन दृष्टा दृष्ट्यालाच भेटतो. आता पहा, गहन गोष्ट लिहिलेली आहे. गहन गोष्ट काय आहे ती? दृष्टा दृष्ट्याला भेटतो. मी म्हटलं मघाशी की मी आत्मा म्हणून साक्षीभावाने सगळं काही पाहतो, तर मी तर झालो इथे दृष्टा. पण जे ज्यांना मी पाहतोय, माझ्या अवतीभोवतीची लोकं, माझ्या अवतीभोवती राहणारी, माझ्या ऑफिसमध्ये राहणारी, माझ्या शेतावर राबणारी, माझ्या क्लिनिकमध्ये काम करणारी, किंवा कुठे जे काही असतील, किंवा बसमध्ये प्रवास करणारी, किंवा ट्रेनमध्ये प्रवास करणारी, ही सगळी मंडळी, प्रत्येकाच्या ठिकाणी जर मला आत्मा दिसू लागेल तर मी पाहणारा, मी दृष्टा. आणि ज्यांना मी पाहतोय ते दृश्य आहे, बरं का? पण त्या दृश्यामध्ये जर कोणी आत्मज्ञानी असेल तर तो मला, म्हणजे मी आता इथे दृष्टा आहे, मला तो दृष्टा म्हणून मला दृश्य करून तो पाहू शकतो. म्हणजे तोही दृष्टा, मीही दृष्टा, आणि हा दृष्टा दृष्ट्यालाच येऊन मिळतो. पुढची ॲडव्हान्स स्टेप आहे, फार भयंकर ॲडव्हान्स स्टेप आहे. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज हे दृष्टा आहे, चांगदेव महाराजाची योग्यताही कमी नाही, तेही दृष्टाच आहे. दृष्ट्याने दृष्ट्याला पाहण्याची ही स्थिती आहे. मग इथे दृश्य कोण होणार? तर हे दोन्ही दृष्टे एकच होणार. ते एकलेपणे न घटे दृष्टेपण आहे. आणि जे सर्वसामान्य प्रतिबिंब आपण आरशात पाहतो, मी बोललो होतो की आपण बिंब आणि ते प्रतिबिंब, माझ्या डोळे, माझे डोळे जे आहे त्याला प्रतिबिंब म्हणून पाहतात, पण त्या प्रतिबिंबाचे डोळे मला पाहू शकतात का? ते भासतात पाहताना, पण ते पाहू शकत नाही. इथे या ओवीच्या माध्यमातून माऊली पुढली स्टेप सांगतात की त्यांच्यामध्येही, ज्यांना तुम्ही दृश्य समजताय, त्या दृश्य जगतामध्येही आत्मज्ञानी असे आहेत की ते दृष्टा म्हणून या दृश्याला पाहू शकतात. म्हणून मायबाप हो, जे थोर संत आहेत ना, जे थोर संत एकामेकांना भेटतात तेव्हा त्यांची अशी स्थिती असते, ते एका शब्दानेही एकमेकांशी बोलत नाही. थोर संत भौतिकरित्या एकमेकांचे पाया पडत नाहीत, एकमेकांना नमस्कार करत नाही, कोणी कोणाशी भेटलं हे कोणी कळतही नाही. गजानन महाराजांना भेटायला इतर संतही यायचे, पण त्या संतांमध्ये जो संवाद व्हायचा तो शब्देविन संवाद असायचा. दादाजी धोनीवाले खंडवायचे, तिथेही असंच घडायचं. आणि प्रत्येक संतांच्या ठिकाणी हेच घडत असते. रमण महर्षीला भेटायला सुद्धा मोठमोठे स्वामी त्यावेळी यायचे. जे तीर्थंकर असतात, जैन मुनी वगैरे, त्यांच्यामध्येही फार थोर असतात, थोर योगी असतात, ते एकमेकांना भेटतात. काही नमस्कारसुद्धा करत नाहीत, पण एकामेकाचा संवाद डायलॉग्स विदाऊट वर्ड्स, शब्देविन संवादू दुजेविन अनुवादू, त्याला शब्दांची गरज नसते, ती अत्यंत उच्च स्थिती आहे. म्हणून म्हणतो की हे दोन महान योग्यांची चर्चा आहे. यांच्या चर्चेतून, यांच्या या पत्रव्यवहारातून आपल्यासारख्या सामान्याला एक शब्द जरी कळला तरी आपण भरून पावलो. वेळेची मर्यादा पाळत आज आपण इथे थांबूया आणि हा सुंदर भाग उद्या पुढे घेऊन जाऊ. पण तत्पूर्वी या ओवीचा पुनरुच्चार इथे करणे आवश्यक आहे. नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे वायाची देखणे ऐसे गमी लागे. तर नुसतं आरशात आपण आपले तोंड पाहत असताना दृष्टा कोण, पाहणारा कोण, दृश्य कोणते, माझेच मुख, मीच कोणाचे दर्शन करतो, म्हणजे पाहणाराही मीच, ज्याला पाहतो तोही मीच, पाहण्याची क्रियाही मीच. तर हे मी 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 ही जी त्रिपुटी आहे, तशी ही दृश्य दर्शन दृष्टा ही त्रिपुटी नाही. हा सुंदर बोध आज इथे थांबूया. पुंडलिकावरदे मृठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.